जैनों भावुंच
विजयसो
कर्मनिष्ठ एकनिष्ठ वारसा जय लढण्याचा सामर्थ्य बाहू अविरत लढाऊ प्राणजन सेवा करण्याचा कर्मनिष्ठ एकनिष्ठ वारसा जय लढण्याचा सामर्थ्य बाहू अविरत लढाऊ प्राणजन सेवा करण्याचा नम्र भाव शीतल स्वभाव आपल्या चैनू भाऊंचा सर्वसामान्य जनतेचा आवाज आपल्या हक्काचा तरुण लहान थोरांचा जननायक अभिमानाचा
चैन सुख संचेती आपले चैन सुख संचेती भाऊ चैन सुख संचेती आपले चैन सुख संचेती भाऊ
वैभवशाली भविष्याचे शिलेदार हे प्रगतशील महाराष्ट्राचे स्वच्छ प्रतिमा चारित्र्याचीच त्यांची महती ठसा उमटला कार्याचा जना मनावरती वादळ संकटांचे हिमतीने रोखले विरोधकांच्या डावाला उलथूनी टाकले सदा सर्वदा विजय होईल सत्याचा सर्वसामान्य जनतेचा आवाज आपल्या हक्काचा तरुण लहान थोरांचा जननायक अभिमानाचा
चैन सुख संचेती आपले चैन सुख संचेती भाऊ चैन सुख संचेती आपले चैन सुख संचेती भाऊ
शिवरायांच्या प्रेरणेने स्वप्न सुराज्याचे महाराणा प्रताप यांच्या आदर्श विचारांचे अभ्यासू मन मिळाऊ सुख दुःखातील साथी कर्तृत्वाची साक्ष त्यांच्या जनता सारी देते जनसेवेसाठीच जीवन वाहिले जनहित त्यांनी सर्वतोपरी पाहिले धर्म मानला कायम बस माणुसकीचा सर्वसामान्य जनतेचा आवाज आपल्या हक्काचा तरुण लहान थोरांचा जननायक अभिमानाचा
चैन सुख संचेती आपले चैन सुख संचेती भाऊ चैन सुख संचेती आपले चैन सुख संचेती